Yeah. I'm so fresh, man. तुमचा शब्दाच्या खेळात सरस लोकांच्या सरस मेळात बोल म्हणजे देत नाही शॉर्ट सरळ डोक्यात वर्ल्ड वाईड बीट देतो 808 हिथे कोणी नाही हिथे कोणी नाही वाकड्यात जे मोठे झाले ते उगवले आमच्या शेतात अशी नाही छपरी गिरी केली लहानात स्त्रियांचा मान हा धर्म माझ्या रक्तात रामाची भक्त रावण यांच्या डोक्यात भ्रष्टाचार विना काम होत नाही युगात आळस देऊन याला पगार पाहिजे लाखात अवतार नको देवा दे अक्कलेंच्या डोक्यात जे बोलत होते राहू आम्ही तुझ्या सोबत फेक होते ना ते सारे इगो त्यांचा जोरात खर तर मी अपेक्षा नाही ठेवत जातो शुभेच्छा तुझ्या सोबत शुभेच्छा तुझ्या सोबत माझ्या शुभेच्छा तुझ्या सोबत शुभेच्छा तुझ्या सोबत आहे कर्म तुझ्या सोबत रक्ताच्या भावाने जे दिवस दाखवले मानलेल्या भावाने सोबत राहून सावरले काजाच्या नशेत जे करिअर फुकले पाप झालं गुंडेला गंजडी आवडले देशाची प्रगती करायची कशी नशेत झोपलेली पिढी उठवायची कशी पुस्तकाच्या पानांची वीड बनवली काय खाक होणार विकास हाता मामाच्या खिशाशी माल भेटतो माल कुठे भेटतो पोलिसांचा सपोर्ट फुल असतो पोटाला बाहेर तरी पण करडतो बचणार कस राव हरामचं जे खातो शिस्त प्रिय रान मेहनत दमून करावी देशभक्ती लेखा थोडी मनात ठेवावी लोकांची निंद जरा कमीच करावी कॉमन लाईफस्टाईल जरा सरस करावी
आज बघ माझा किती हा फॅन बेस आयुष्याचा जगत तालो मी फेस माझी मीच लढवली स्वतः ही केस भविष्याची या सुरू केली मी ही रेस किती वेळा सांगितलं तुला नको लागू माझ्या नादी तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले तरी तिथे चुबाते आधी मी साध सरळ नाही आयुष्याचा ध्यास लोक काय ते रोज करते कमेंट पास पण तू फरक बघ आणि मती तुमचं कारण तू जन्मला नाहीस काम करायला ही खास जा बघ व्यूज मराठी गुची गँग वर मी जनतेचा रिमेक सारा ओटांवर मराठी दुंदीत गाजवला आम्ही डेस्पासिटो प्रत्येक दिवशी येई टिकटॉक वर चूक केलीस तू आता माझी पाळी मी नेहमीच वर आणि तू माझ्या खाली या वेळी मी ही नाही राहणार पाठी साध सरळ आवाहन हे तुझ्यासाठी तुझ्यासारखे बघितले मी खूप बघितले असे हजारो मी फेकरूप खोटी तुझी शान खोटी मिरवणूक बघतोस काय असा तू देऊ नको लुक एक हात तर बारू बघ माझ्या सारखा जग दिवस रात्र काम पायांवर सलग लपो स्वतःला मी फाडून निघेल मग रखड स्वतःला तू पाऊस तर मी ढग रोज सकाळी एकच विचार किती प्रश्न हजार अन स्वतःचा हजार विचार करून दररोज वाटते हार मानसिक पडते खूप मारवून डोक्याचा बाजार तरीही रोज त्याचा साधार मला लिहून दोन बार शांत करतो गबगार किती झालं तरी नाही थांबणार येला उंबसलोय धार घेऊ मराठी तलवार
ह्या रॅप साठी केला मी डन सरस प्रोड्युसर हा तुझी पण इच्छा आणि तुझा अपमान हा लाईफ मध्ये येते हा सर्वांची अडचण टेन्शन आलं मार्ग शोधून काढ खचकन ऐकून घ्या तुझ्या हृदयाची धडकन मार्गाचा शोधात धाव जरा फटकन तू घेणार टेन्शन मग विषय तुझा लटकल पुरगामी चाळीतून कळव्याच्या डोंगरातून नाही मागे फिरलो बघितलेल्या स्वप्नातून मी तर लिहत होतो थोडीशी घेत होतो आधार कार्ड मध्ये चांगला नाही का फोटो सरकारने काय दिले हा चांगला एक फोटो नाही काढू शकले हा सगळे हे फांबटे GST ऐकून लोक पण थकले हा साले फसवे लोक हा नकली हे सगळे आपल्याने मारले आणि तू बोलतो आपले रस्त्यावरती तुम्ही केक किती कापले सगळे डॉन आमच्या डोंगरावर लपले जातो कामाला हा पेमेंट पण संपले महागाईमुळे मनुष्य खपले मराठी रॅप कधी वाजत नाही खोटा हा नकली रॅपर इथं कधीच संपले नको समजू तू पैशाला धूर पैशामुळे ब्रो त्रास होता घूर नकली रॅपरांना केला फुरफुर हा लोकांना वळक आणि बंद थोडा चतुरा